श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 50वा श्लोक आपण आता पाहणार आहोत. नसे अंतरी काम करी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. निवाला मनी नेश नाही तमासा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हा जो शेवटचा चरण 10 श्लोकात आहे त्यातलाच हा श्लोक आहे की सर्वोत्तमाचा दास हा धन्य आहे. तो कसा आहे आणखी? नसे अंतरी कामकारी विकारी. अंतर स्वच्छ आहे, निर्मळ आहे, शुद्ध पवित्र आहे. त्या अंतःकरणामध्ये विकार निर्माण करणारा काम तिथं राहत नाही आहे. कामातून सगळे विकार निर्माण होतात. भगवद्गीतेचा जो श्लोक आहे, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामा कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती संमोहा संमोहा स्मृतिविभ्रमा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. काम निर्माण झाला की प्रणश्यतीपर्यंत त्याची अधोगती होत जाते. असा हा काम आहे. असा हा निर्माण करणारा काम त्याच्या अंतरात वसत नाही. जर काम असेलच तर तो भगवंताविषयीचा असतो. मना कामना वासुदेवी, वासुदेवाची कामना असते आणि भगवंताची कामना धरणं म्हणजेच निष्काम होणं आहे. भगवंताची वासना धरणं म्हणजेच निर्वासन स्थिती निर्माण होणं आहे. मग कामनाच करायची ना, ठीक आहे, भगवंताची करा. संसाराची कामना नको. त्या विषयाच्या पाठीमागं जे धागत असतो, वास्तविक विषयापासून मिळणारा आनंद हा आपलाच आनंद आहे. आत्म्याचाच आनंद आपण विषयाच्या अंगाने घेत असतो आणि विषयापासून आनंद मिळाला असा आपला भ्रम असतो आणि त्यामुळे तो जो आनंद आहे तो तात्पुरता असतो, नष्ट होणारा असतो. आणि ज्याला आत्म्याचा आनंद मिळाला तो आनंद मात्र कोणत्याही परिस्थितीत नष्ट होत नाही, तो अखंड आनंदरूपच असतो. बाहेरची स्थिती कशीही असो, देहाची स्थिती कशी असो, इतर परिस्थिती कशी असो, तो अखंड आत्मानंदात स्वरूपानंदात मग्न असतो. आणि इथं ते काय म्हणतात, हा जो आहे प्राप्त पुरुष त्याच्या अंतरामध्ये नसे कामकारी विकारी, काम नाही आहे. कामच नाही तर क्रोध कुठला येणार? कारण कामाचं तंत्र असं आहे की काम आपण पुरा करत गेलो तर लोभ वाढत जातो आणि काम जर पुरा झाला नाही तर क्रोध येतो, म्हणजे एकूण व्यापत सगळा. आपल्याला लोभही नको आणि क्रोधही नको, तो कामच नको. म्हणून नसे अंतरी, त्याच्या अंतरात कुठलाही काम नाही. शोधून पाहायला गेलो, एक संत एकदा म्हणाले, शोधून पाहायला गेलो तरी माझ्या लक्षात येतं मला कुठलीच इच्छा नाही आहे. केव्हाही आपल्याला रात्री झोपेत जरी विचारलं तुला काय पाहिजे, काही नको असं होत नाही. आपली लिस्ट असते काय काय पाहिजे याची. जर कोणी विचारायला आलं तुला काय पाहिजे, हे पाहिजे, सगळं पाहिजे, आणि हा म्हणतो मला काही नको. काय उणे आम्हा पांडुरंगा पायी, सगळं त्याच्याजवळ आहे, काही नको. जसं काल ज्ञानेश्वरी ते कवी आहे बघितली आपण, कामधेनू जर निघाली तर ती काय बरोबर सामान घेऊन जाते का आपलं? कुणी काही मागितलं तर द्यायला? तिच्या अंगातच ते सामर्थ्य आहे, जे काय हवं ते देण्याजोगं. तसं भगवंताच्या अंगातच ते सामर्थ्य आहे. जर का काही त्या भक्ताला हवं आहे असं वाटलं तर न मागता ते पुरं होतं, मागायचं काय आता. असं स्वच्छ विचार त्याचे असल्यामुळे कुठल्याही बाबतीत असा गोंधळ राहत नाही. म्हणून नसे अंतरी कामकारी विकारी. आणखी कसा असतो तो? उदासीन. उदासीन म्हणजे डोक्याला हात लावून बसलेला नव्हे, नैराश्याने ग्रासलेला व्यग्र झालेला नव्हे. उदासीन ह्याचा तर सर्व काही आहे पण त्यापासून तो अलिप्त आहे आनंदाने. वैराग्यशील आहे, सगळ्या गोष्टीकडे तो साक्षीभावाने पाहतो आहे. सगळं आहे मग ठीक आहे, मला काय पाहिजे, मला काय नको, सगळं मी करतो आहे, माझ्याकडून तो करून घेतो आहे, मी करतो आहे नव्हे. त्यामुळे सर्व गोष्टीकडे साक्षीभावाने अलिप्ततेने पाहणारा असा हा उदासीन आहे. आणखी काय आहे? तापसी, तपश्चर्या करणारा, तप वाङ्मयीन आहे, मानसिक तप आहे, सर्व प्रकारचे तप आहेत. या तपाचं आचरण करत असणारा आता पूर्ण झाला तरी ते तप करतो आहे, तपाचं आचरण चालू आहे, सुटलेलं नाही काही. तर सहजच ती सवय होऊन गेलेली आहे देहाला, मनाला, बुद्धीला. जितकं खाणं पिणं हे सहज आहे तितकं तप देखील त्याला सहज आहे, सहजच करतो आहे. म्हणून तापसी आहे आणि ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचारी ह्याचा अर्थ लग्न न केलेला नव्हे, तर ज्याची चर्या अखंड ब्रह्मामध्ये आहे, जो अखंड ब्रह्मभावातच बुडालेला आहे, असा हा ब्रह्मचारी आहे. म्हणून त्यांनी काय म्हटलं, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. आणखी कसा आहे, निवाला मनी. आता ह्या सगळ्या गुणामुळे, या सगळ्या लक्षणामुळे त्याला कुठेही काही वखवक राहिलेली नाही. निवाला शब्द किती छान आहे बघा, शांत झाला आहे. म्हणून संत कसे असतात, शांत असतात, त्यांची दृष्टी देखील शांत असते. नाही तर एखाद्याची दृष्टी पाहिल्याबरोबर लक्षात येतं हा काहीतरी मागतो आहे, तर त्याच्या दृष्टीत ते असं असतं कुठं काही गेला आणि पाहिलं हे मला कधी मिळेल, हे आपण कधी घ्यायचं, अशी दृष्टी असते, वखवकलेली, भुकेजलेली. आणि ह्याची दृष्टी कशी असते, शांत, निवाला, शब्द छान आहे, तृप्त झाला. म्हणून संत नेहमी लिहिताना आत्मतृप्त स्वामी स्वरूपानंद, आत्मतृप्त स्वामी माधवना, तृप्त झाला आहे. आता तृप्तीच्या पलीकडे आणखी काही मिळवायचं नाही. म्हणून संतांचं वर्णन करतानासुद्धा तृप्तीची निज तृप्ती असं म्हटलेलं आहे. म्हणजे तृप्ती देखील त्या ठिकाणी तृप्त होऊन बसते, असं ते संतांचं ठिकाण आहे. म्हणून ते म्हणतात निवाला मनी, मग लेश नाही तमाचा. आता त्याच्या ठिकाणी तमोगुणाचा लेश देखील नाही. तमोगुण काय करतो, आळस, निद्रा आणि प्रमाद, अखंड आळस. काही करायला सांगितलं की उत्साहच नाही, बसलेत पडलेत करूया. मोहात सापडणारा, अविचारी असा जो असतो तो तमोगुणाची लक्षणं आहेत. म्हणून आळस, मोह आणि प्रमाद जे करेल ते चुकीचंच करणार, बरोबर करणारच नाही. पण ह्याच्या ठिकाणी तमोगुण नाही आहे, तमात सापडलेला नाही आहे, तो सत्वगुण, शुद्ध सत्वगुण असा आहे. तमोगुण देहाला लागतो पण शुद्ध असेल तेवढा लागतो, शबल झाला की नाही लागत, चालत नाही. शुद्ध सत्वगुणाचा आहे. एवढंच नव्हे तर सत्वगुणाच्याही पलीकडचा गुणातीत अवस्थेत तो आहे, मग तो आपल्या कार्यासाठी गुणांचा आवश्यक तेव्हा वापर करतो पण गुणांच्या स्वाधीन होत नाही, अशी ही गुणा त्यांची लक्षणं आहे. मामच यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतित्येतान ब्रह्मभूयाय कल्पते. 14 अध्यायात गुणातीताची लक्षणं त्यांनी पुढं सांगितलं आहे. अव्यभिचारी भक्तीनं तो गुणातीत होतो. जे त्रिगुणात देह असला तरी हा त्या गुणांच्या पलीकडे असतो, देहातीत, गुणातीत अशा स्थितीत तो असतो. सत्वगुणाची पराकाष्ठा त्याचाही अहंकार टाकून पुन्हा हा गुणातीत होतो. म्हणून त्यांनी म्हटलं निवाला मनी लेश नाही तमाचा, असा दास आहे सर्वोत्तमाचा, तो ह्या जगात धन्य होतो. म्हणून पहा, नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.